माझ्याकडे एक कुत्रा आहे.
आय हॅव अ डॉग.
त्याचे नाव मॅक्स आहे.
हिज नेम इज मॅक्स.
मॅक्स एक मित्रत्वाचा कुत्रा आहे.
मॅक्स इज अ फ्रेंडली डॉग.
तो एक बॉल ओर टाकप खेळण्याची गोड आहे.
ही लव्स टू प्ले फॅच.
आम्ही उद्यानात जात आहोत.
वी गो टू द पार्क.
मॅक्स हलतसा जल्दी चालतो.
मॅक्स रन्स फास्ट.
तो बॉल परत आणतो.
ही ब्रिंग्स बॅक द बॉल.
मी चेंडू टाकतो.
आय थ्रो द बॉल.
मॅक्स चेंडू पकडतो.
मॅक्स कॅचेस द बॉल.
आपण प्रत्येक दिवशी एकत्र खेळतो.
वी प्ले टुगेदर एव्हरी डे.
मॅक्स माझा सर्वोत्तम मित्र आहे.
मॅक्स इज माय बेस्ट फ्रेंड.
आम्ही खूप आनंदित आहोत.
वी आर व्हेरी हॅपी.
माझा पाळीव कुत्रा मला आवडतो.
माय पेट डॉग लव्ज मी.
मी माझ्या कुत्र्यावर प्रेम करतो.
आय लव्ह माय डॉग.
आम्ही उद्यानात आनंदित आहोत.
वी आर हॅपी इन द पार्क.
लिली एक जिज्ञासू तरुण मुलगी होती.
लिली वॉज अ क्युरियस यंग गर्ल.
एक दिवशी तिला डॉक्टरांशी भेट देणे आवश्यक होते.
वन डे शी हॅड टू विजिट द डॉक्टर.
ती थोडी काळजीत होती.
शी फेल्ट अ लिटल नर्वस.
जेव्हा ती आली तेव्हा कार्यालय व्यस्त होते.
वेन शी अराइव्हड द ऑफिस वॉज बिझी.
तिने इतर अनेक मुलांना वाट पाहताना पाहिलं.
शी सॉ मेनी अदर चिल्ड्रन वेटिंग.
शेवटी तिचा नंबर आला.
फायनली इट वॉज हर टर्न.
डॉक्टरने तिला स्मितासह अभिवादन केले.
द डॉक्टर ग्रीटेड हर विथ अ स्माइल.
ती आता अधिक आरामदायक वाटत होती.
शी फेल्ट मोर रिलॅक्स्ड नाव.
डॉक्टरने तिच्या स्वास्थ्याबद्दल विचारले.
द डॉक्टर आस्क्ड अबाउट हर हेल्थ.
तिने शिकले की फळे आणि भाज्या खाणे महत्वाचे आहे.
शी लर्न्ड दॅट ईटिंग फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स इज इम्पॉर्टंट.
डॉक्टरने देखील पुरेशी पाणी पिण्याचा सल्ला दिला.
द डॉक्टर ऑल्सो सजेस्टेड टू ड्रिंक इनफ वॉटर.
उत्साहीपणे तिने दिलेल्या सल्ल्याचे पालन करण्याचे वचन दिले.
एक्साइटेडली शी प्रॉमिस्ड टू फॉलो द अॅडवाइस गिव्हन.
तिच्या घरी जाणाऱ्या रस्त्यावर लिलीला आनंदी वाटत होतं.
ऑन हर वे होम लिली फेल्ट हॅपी.
ती जे शिकली त्यामध्ये सामील होण्यासाठी उत्सुक होती.
शी वॉज एक्साइटेड टू शेअर व्हॉट शी लर्न्ड.
अन्सू फाटी हा एफसी बार्सिलोनामधील एक प्रतिभावान तरुण खेळाडू आहे.
अन्सू फाटी इज अ टॅलेंटेड यंग प्लेयर ॲट एफसी बार्सिलोना.
त्याचे अलीकडील प्रदर्शने मोठी क्षमता दाखवली आहे.
हिज रिसेंट परफॉर्मन्सेस हॅव शोन ग्रेट पोटेन्शियल.
लोकांना त्याला यशस्वी होताना पाहण्याची आस आहे.
पीपल आर ईगर टू सी हिम सक्सीड.
तथापि त्याच्या प्रगतीला अडथळा आणणारी जखमा झाली.
हाउएव्हर देअर हॅव बीन इंजरीज दॅट हिंडर्ड हिज प्रोग्रेस.
त्याचा एजंट सांगतो की पुढे अनेक संधी आहेत.
हिज एजंट इन्सिस्ट्स दॅट देअर आर मेनी ऑपॉर्च्युनिटीज अहेड.
बार्सिलोना चाहते उज्ज्वल भविष्य की आशा करते हे.
बार्सिलोना फॅन्स आर होपफुल फॉर अन्सूज ब्राईट फ्युचर.
क्लब त्याच्या विकासाबद्दल आशावादी राहतो.
The club remains optimistic about his development.
विविध क्लबांमधील स्काउट त्याच्या प्रगतीवर काळजीपूर्वक लक्ष ठेवत आहेत.
Scouts from various clubs are monitoring his progress closely.
निर्णयात अन्सू फाटीचं भविष्य आशादायक दिसतं.
In conclusion, Ansu Fati's future looks promising.
अलीकडील एल क्लासिको सामना चाहत्यांना सामाजिक नेटवर्कवर विभाजित ठेवला.
The recent El Clasico match left fans divided on social media.
बार्सिलोना समर्थकांनी सांगितले की संदर्भातील चुका त्यांना खेळ हरवून बसल्या.
बार्सिलोना सपोर्टर्स क्लेम्ड रेफरींग एरर्स कॉस्ट देम द गेम.
रियल माद्रिदच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिली की रेफरीने वादग्रस्त निर्णय घेतले.
रियल माद्रिद फॅन्स काउंटर्ड दॅट द रेफरी मेड क्वेश्चनेबल डिसिजन्स.
विवादास्पद क्षणांमध्ये बार्सिलोनाला दिलेला संशयास्पद पेनल्टी समाविष्ट आहे.
कंटेंशियस मोमेंट्स इन्क्लूडेड अ ड्युबियस पेनल्टी अवॉर्डेड टू बार्सिलोना.
समालोचनाकारांनी असा आरोप केला की असे अधिकृतकरण क्रीडेशास्त्राची एकता नष्ट करते.
क्रिटिक्स आर्ग्यूड दॅट सच ऑफिशिएटिंग अंडरमाइन्स द इंटेग्रिटी ऑफ द स्पोर्ट.
यामुळे विविध प्लॅटफॉर्मवर तीव्र चर्चा सुरू झाली.
दिस स्पार्क्ड हीटेड डिबेट्स अक्रॉस व्हेरियस प्लॅटफॉर्म्स.
एका उदाहरणात एक वादग्रस्त लाल कार्ड एक मुख्य खेळाडूला देण्यात आले.
इन वन इन्स्टन्स अ कॉन्ट्रोवर्शियल रेड कार्ड वॉज इश्यूड टू अ की प्लेयर.
अशी निर्णय दोन्ही संघांच्या भविष्यावर दीर्घकालीन परिणाम करतात.
सच डिसिजन्स हॅव लॉंग लास्टिंग इफेक्ट्स ऑन बोथ टीम्स फॉर्च्युन्स.
भावना ही उच्च होती कारण खेळाडू आणि चाहत्यांनी त्यांच्या निराशा दाखवल्या.
इमोशन्स रॅन हाय ॲज प्लेयर्स अँड फॅन्स डिस्प्लेड देअर फ्रस्ट्रेशन्स.
पदानंतरच्या विश्लेषणांनी अधिकृतपणात तीव्र भिन्नता प्रकट केली.
पोस्ट मॅच अनॅलिसिस रिव्हील्ड स्टार्क डिस्क्रेपन्सीज इन ऑफिशिएटिंग.
अनेकांनी असे जाणले की पंचाच्या निर्णयांनी महत्वाच्या परिणामांमध्ये बदल केला असता.
मेनी फेल्ट दॅट द रेफरीज डिसिजन्स कुड हॅव ऑल्टर्ड क्रुशियल आउटकम्स.
जसा धूळ जाऊन बसतो तसा रेफरी पक्षपातींच्या विरोधात चर्चा चालूच आहे.
ॲज द डस्ट सेटल्स द डिबेट अराउंड रेफरी बायस कंटिन्यूज.
क्लिपर्सने एक उज्ज्वल गेम प्लॅन कार्यान्वित केला ज्याने नगेट्सना गोंधळात टाकले.
द क्लिपर्स एक्झिक्युटेड अ ब्रिलियंट गेम प्लॅन दॅट लेफ्ट द नगेट्स बेविल्डर्ड.
दोन संघांनी प्रशंसनीय कौशल्य प्रदर्शित केले पण क्लिपर्सने त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना कुशलतेने मात दिली.
Both teams displayed commendable skill, but the Clippers outmaneuvered their opponents masterfully.
Kawhi Leonardची कामगिरी काहीही कमी दर्जाच्या नव्हती कारण त्याने कोर्टच्या दोन्ही टोकांवर वर्चस्व मिळवले.
Kawhi Leonard's performance was nothing short of spectacular as he dominated both ends of the court.
त्याचे संरक्षण मजबूत होते. नगेट्सने त्यांच्या संरचनेत प्रवेश करण्याचे कोणतेही प्रयत्न थांबवले.
His defense was staunch, thwarting any attempts the Nuggets made to penetrate their formation.
Paul George varanvar utkrushta sthanamadhye tyala sapadla. Remarkable kaushalyane akramak khel sadhat ahe.
Paul George frequently found himself in impeccable positions, facilitating offensive plays with remarkable finesse.
Nuggets cha sakshamatecha abhav tyancha dhoranala samayojit karnyat khelabhar adhik spashta zala.
The inability of the Nuggets to adjust their strategy became increasingly apparent throughout the game.
हे स्पष्ट होते की क्लिपर्सने त्यांच्या बचाव कौशल्याचा लाभ घेतला, महत्त्वाच्या क्षणांत बदल घडवले.
It was evident that the Clippers capitalized on their defensive prowess, forcing turnovers at crucial moments.
खेळ सुरू झाल्यावर प्रेरणेमधील विसंगती अधिक चांगली झाली.
As the game progressed, the disparity in motivation became increasingly pronounced.
खेळानंतरच्या विश्लेषणाने क्लिपर्सच्या बेंचची खोली ओळखली जी महत्त्वाच्या कालखंडात अमूल्य ठरली.
पोस्ट गेम अनालिसिस क्रेडिटेड द क्लिपर्स बेंच डेप्थ व्हिच प्रूव्ड इनव्हॅल्युएबल ड्यूरिंग पिवोटल स्ट्रेचेस.
शेवटी विजयाने क्लिपर्सच्या निर्धार आणि टिकावाची जोरदार ओळख करून दिली जेव्हा त्यांनी चॅम्पियनशिप महिमा साधून पाहिली.
अल्टिमेटली द व्हिक्टरी अंडरस्कोर्ड द क्लिपर्स डिटर्मिनेशन अँड रिझिलियन्स एज दे सॉट चॅम्पियनशिप ग्लोरी.
अल्मिना एक आनंदी मुलगी होती.
Almina was a happy girl.
ती एका लहान गावात राहत होती.
She lived in a small town.
एक दिवस ती हरवली.
One day she went missing.
तिचा पिता ब्युलेंट खूप दुःखी होता.
Her father, Bulent, was very sad.
नगराने एल्मिनाचा शोध घेतला.
The town searched for Almina.
Many लोकांनी तिला शोधण्यात मदत केली.
Many people helped look for her.
सर्वांना तिची चिंता होती.
Everyone was worried about her.
दिवस गेले पण अल्मिना घरी येत नाही.
Days passed, but Almina did not come home.
समुदायाने बैठक आयोजित केली.
The community held a meeting.
त्यांनी अल्मिनाच्या गहाणाबद्दल बोलले.
They talked about Almina's disappearance.
सर्वांनी तिला शोधण्यासाठी त्यांचा सर्वोत्तम प्रयत्न केला.
Everyone was doing their best to find her.
अल्मिनाचा प्रारंभ एक कोडी आहे.
Almina's fate remains a mystery.